श्री ज्ञानेश्वरी। ज्ञानेश्वरीवर प्रेम करणाऱ्या सर्व भाविकांना नमस्कार। अठराव्या अध्यायातील 68वा श्लोक घेऊन झाला। अत्यंत कमी ओव्या त्यात होत्या, 5 ओव्या फक्त, पण खूप गंभीर असा श्लोक। य इदं परमं गुह्यं मद भक्त्वेष्व विदास्यति, भक्तिं मयि परां कृत्वा मामे वैश्यत्य संशयः। हे अत्यंत गुह्य ज्ञान कसे प्राप्त होईल? माझ्या ठिकाणी पराकाष्ठेचे प्रेम ठेवून। भक्ती मयी पराम कृत्वा, पराकाष्ठेचे प्रेम ठेवून जो माझ्या भक्तांना सांगेल तो मामे वैश्यत्य संशया, तो माझ्यापर्यंत येईलच, यात काही संशय नाही, असं खात्रीपूर्वक देवानी मागच्या त्या 68व्या श्लोकामध्ये सांगितलं। ते हे मंत्र रहस्य गीता, मंत्र रहस्य गीता, गीतेतील प्रत्येक श्लोक हा मंत्रासारखा आहे आणि प्रत्येक श्लोकामध्ये एक रहस्य लपलेलं आहे। मेळवी जो माझ्या भक्ता, जो माझ्या भक्तांना या गूढ गहन अशा मंत्रांचं रहस्य उलगडून सांगेल। अनन्य जीवना माता बाळका जैसी, तो मला इतका प्रिय होईल जसं एखाद्या बाळकाला, एखाद्या बालकाला आपली माता अनन्य जीवन असते, ती माताच त्याच्यासाठी सर्व काही असते, त्या मातेच्या व्यतिरिक्त तिच्यापेक्षा जास्त शक्तिशाली त्याच्यासाठी कोणीही नसते, अशा अर्थाचा गूढ अभिप्राय सांगणारा हा 68वा श्लोक आणि त्यावरील या 5 ओव्या सुंदर पद्धतीने माऊलींनी निरूपित केल्या। माऊलीचे आभार व्यक्त करून आपण पुढे 69व्या श्लोकाकडे वळूया। सुरू करूया आजचा भाग। पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ध्यान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय। नच तस्मान् मनुष्येषु कश्चिन् मे प्रियकृत्तमः, भवितानच्च मे तस्मादन्यः प्रियतरो भुवि। नच तस्मान् मनुष्येषु कश्चिन् मे प्रियकृत्तमः, मनुष्यामध्ये त्याच्यापेक्षा मला कोणीही जास्त प्रिय नाही। भविता नच मे तस्मात् अन्य प्रियतरो भुवि, आणि पुढेही जगतामध्ये, या जगामध्ये मला त्याच्यापेक्षा अधिक प्रिय कोणी होणार नाही। भविता नच मे तस्मात्, त्याच्यापेक्षा भविष्यामध्ये आणखीन मला प्रिय कोणी होऊ शकत नाही। कोणापेक्षा? असा जो मनुष्य जो गीतेचे रहस्य उलगडून सांगतो, मंत्र रहस्य गीता, मेळवी जो माझी या भक्ता, आता या कॅटेगरीमध्ये कोण येईल? तुम्हाला दररोज निरूपण सांगणारा सुरेश चौधरी येईल का? नाही, भ्रमात जगू नका। याच्यामध्ये येणारे शंकराचार्य, भास्कराचार्य, शंकर भाष्य करणारे संत ज्ञानेश्वर, नाथ संप्रदायाचे नाथ योगी, अशा प्रकारचे अत्यंत उत्कृष्ट प्रतीचे योगी या कॅटेगरीमध्ये मोडतात, आणि त्यांच्यापेक्षा मला कोणीही अतिशय प्रिय नाही, कारण ते प्रत्यक्ष ईश्वराचे अवतार आहेत आणि पुढेही जगतामध्ये मला त्याच्यापेक्षा कोणी प्रिय होणार नाही, असंही देवानी स्पष्टपणे सांगितलेलं आहे। आणि देहाची ही लेणी देऊनी वेगळेपणे, असे तव जिवे प्राणे तोची पढिये, ज्ञानिया कर्मठा तापसा जया खुणेचिया माणुसा, माजी तो एकुगा जैसा पढ़िए मज, तैसा भूतळी आघवा आनन देखे पांडवा, जो गीता सांगे मेळावा भक्त जनांचा, मज ईश्वराचे नी लोभे हे गीता पढ़ता क्षोभे, जो मंडन होय सबे संतांची, नव पल्लवी रोमांचितू मंदा निळे कापवितू, आमोद जळे बोलवितू फुलांचे डोळे। आणि शरीर रूपी अलंकार घालून तो गीता सांगणारा माझ्याहून शरीर दृष्ट्या वेगळेपणा जेव्हा असतो तेव्हाही जीवा प्राणाने मला तोच आवडतो। तो शरीरात जरी असेल, शरीर रूपी अलंकार म्हणजे देह तादात्म्यात जरी असेल तरी तो माझ्याहून वेगळा नाही, आणि देहाचेही लेणे लेऊनी वेगळेपणे, असे तव जीवे प्राणे तोची पडिये। ज्ञानी कर्मठ आणि तापसी ही जी माझी अंतरंग माणसे आहेत। कोणकोण आहे म्हणतात? ज्ञानी ज्याला आत्मज्ञान झाले आहे, ज्ञानी म्हणजे जो मोठ्या मोठ्या गप्पा हाकतो, ज्ञानी असण्याचा स्वांग करतो तो नाही, तो नव्हे। ज्ञानी म्हणजे तो ज्याला आत्मज्ञान प्राप्त झालेलं आहे, जो नेहमी आत्मतादात्म्यात असतो, एक क्षणाचाही त्याला विसंब पडत नाही, त्याला विसर पडत नाही, तो कधीही मी देह आहे असं समजत नाही। कर्मठ कशाला म्हणतात? फळांची अपेक्षा न करता नैष्कर्म्य बुद्धीने कर्म करणारा, एक क्षणही गप न बसणारा, पण मी कर्म करतो आहे अशी आठवणही न ठेवणारा, त्याला कर्मठ म्हणतात। आणि तापसी, तप चार प्रकारचे तप सांगितले होते, दैहिक वाचिक कायिक आणि मानसिक। त्यापैकी सतत त्याच्या वाचेने त्याच्या देहाने त्याच्या कायेने त्याच्या मनाने जे काही होतं ते तपासारखं शुद्ध पवित्र। तप आणि तूप फक्त एक उकार जास्तीचा आहे बरं का, पण तेही शुद्धच असतं आणि हेही शुद्धच असतं, आणि जेव्हा ते शुद्ध असतं तेव्हा त्याला साजूक म्हणतात। तपही जेव्हा शुद्ध असेल वाणीचे देहाचे मनाचे तेही साजूक असतात, साजूक म्हणजे सत्व शुद्ध 100% प्युरिटीचे। आणि जिथे ज्ञानी कर्मठ आणि तापसी ही जी माझी अंतरंग माणसे आहेत त्यामध्ये तो गीता सांगणारा एकच मला जसं आवडतो। कोण आवडतो देवाला? जो गीतेवर भाष्य करणारा, गीता सांगणारा, फक्त सांगणारा नव्हे त्याप्रमाणे आचरण करणारा। अर्जुना, जो भक्त जनांच्या समुदायामध्ये गीता सांगतो तसा या सर्व पृथ्वी तलावर मला दुसरा कोणी आवडता दिसत नाही। म्हणजे सामूहिक रूपाने जर गीतेचा तो गीता सांगत असेल, गीतेबद्दल गीतेचे रहस्य उलगडून दाखवत असेल तर त्या सामूहिक रूपामध्ये मला तो आवडतो, तो मला दिसतो, आणि त्याच्यासारखा मला दुसरा कोणी दिसत नाही। मी गीता सांगणार आहे असा अभिमान न ठेवता केवळ मी जो ईश्वर त्या माझ्या लोभाने जो ही गीता सांगत असताना संतांच्या सभेला भूषण होतो, असा तो संत भूषण, असा तो कवी भूषण, असा तो वाणीचा भूषण, झाडास फुटणाऱ्या कोवळ्या पानांप्रमाणे अंगावर रोमांच उभे करीत आणि हळूहळू वाहणाऱ्या वाऱ्याने हालणाऱ्या त्या झाडांप्रमाणे आनंदाने शरीर डोलवीत आणि मकरंदाच्या रसाने फुले जशी डवडवतात त्याप्रमाणे डोळे आनंदाश्रूंनी भरून आणीत तो गीता आणि गीतेचे ज्ञान सर्व लोकांना सांगतो। कोकिळा कलरवाची निमिषे सद्गत बोलवीत जैसे वसंत का प्रवेशे मद्भक्तारामी का जन्माचे फळ चकोरा हो तू चंद्र ये अंबरा नाना नवघन मयूरा वो देत पावे तैसा सज्जनांचा मिळापी गीता पद्यरत्नी उमपी वर्षे जो माझा रूपी हे तुठे उनी मग तयाचे निपाडी पडी यंते मज फुडे नाही चिगा मागे पुढे न्याहाळिता अर्जुना हा ठायवरी मी तया ते सुये जिव्हारी जो गीतार्थाचे करी परगुणे संता कोकिळ पक्षाच्या पंचम स्वराप्रमाणे कंठ दाटून धन्यतेचे उद्गार बोलाव्यास लावीत जणू काय माझ्या भक्तरूपी बगीच्यामध्ये हा गीता व्याख्याता रूपी वसंतच प्रवेश करतो असा तो गीतेचा व्याख्याता म्हणजे तो गीता व्याख्याता रूपी वसंतच त्या बगीच्यामध्ये प्रवेश करतो त्याप्रमाणे तो एक वेगळा अगदी आगळा वेगळा असा दिसून पडतो किंवा आपल्या जन्माचे फळ मिळाले असे चकोराला जेव्हा वाटते आणि असे वाटवीत असताना चंद्र जसा आकाशामध्ये उगवतो अथवा नवा मेघ हा मोरांना ओ देत जसा प्राप्त होतो अगदी त्याप्रमाणे सज्जनांच्या समुदायामध्ये जो माझ्या स्वरूपाची प्राप्ती व्हावी या हेतूने गीताश्लोकरूपी पुष्कळ रत्नांचा वर्षाव करतो त्याच्या वाणीतून गीतेचे श्लोक त्याचे निरूपण त्याच्यावरील विस्तार आणि त्याची माहिती या स्वरूपाने जणू काही रत्नांचाच वर्षाव होत आहे असे होते अर्जुना मग मागे होऊन गेलेले किंवा पुढे होणारे भक्त यांचा विस्तार करता त्यांच्यामध्ये तो गीता सांगणारा जितका मला आवडतो तितका निश्चयाने दुसरा मला कोणीच आवडत नाही तो संतांना गीतेच्या अर्थाची मेजवानी करतो आणि तुम्हाला इतका आवडतो की मी त्याला माझ्या अंतकरणामध्ये ठेवतो अर्जुना हा ठायवरी मी तयाते सुये जिव्हारी त्याला अंतकरणाच्या आतमध्ये ठेवतो जिव्हार जो गीतार्थाचे करी परगुणे संता जो गीतेचा अर्थ इतरांना उलगडून सांगतो तर मागील दोन तीन श्लोकामध्ये देवानी आणि पर्यायाने माऊलींनी गीता सांगणाऱ्यांची गीतेवर भाष्य करणाऱ्यांची गीतेचे रहस्य उलगडून सांगणाऱ्यांची देवाला किती आवड असते हे सांगण्याचा प्रयत्न केला ज्ञानिया कर्मठा तापसा ही मुख्य गोष्ट आहे यात ज्ञानी कर्मठ ताप तप तप तपी यया खुणेची या माणूसा माझी तो एकुगा जैसा पडिये मज अशी त्याची जी माझी अंतरंग माणसे आहेत ना त्यांच्यामध्ये हा गीता सांगणारा हा एकमेव मला आवडतो बाकीचे आवडत नाही असं नाही पण हा मला विशेष आवडतो मज ईश्वराचे नि लोभे हे गीता पडथा अक्षोभे ईश्वराची नि लोभे त्याला ईश्वरालाही प्राप्त करून घ्यायचं नाही खरं तर कारण तो गीतेत इतका आतपर्यंत उतरलेला असतो इतक्या खोलवर गेलेला असतो की त्याच्यामध्ये ईश्वराला मी शोधतोय हे सुद्धा तो विसरतो हे गीता पडता अक्षोभे जो मंडन होय सभे संतांची असा तो गीतेच्या अर्थामध्ये बुडून जाणारा असा तो गीतेच्या अर्थामध्ये सर्वांना बुडवून टाकणारा सर्वांना सामुदायिक पद्धतीने निरूपण करून सर्वांना बुडवून ठेवणारा जो मंडन होय सवे संतांची, तो अशा संतांच्या मांदियाळीमध्ये तो शोभून दिसतो. नवपल्लवी रोमांचितू मंदा निळे कांपवी तू. नवपल्लवी नवीन पालवी फुटलेली, जस्ट ज्याला बडिंग किंवा ज्याला स्प्राउटिंग झालेली आहे अशी झाडं रोमांचित करतात कधी वसंत ऋतूमध्ये. मंदा निळे कापवितू आमोद जळे ओलवितू फुलांचे डोळे, अशी ती सुंदर वसंत ऋतूचं हे वर्णन आहे. आणि त्याचवेळी कोकिळ कलरव, कोकिळांचा कलरव, कोकिळा कलरवाचे निमिषे सद्गद बोलवित जैसे वसंत का प्रवेशे मदभक्त आरामी, असा तो गीता सांगणारा जणू काही वसंत ऋतूच फुलवतो. आणि वसंतामध्ये ज्या ज्या गोष्टी होतात, सहजे मंदा निळू सुगंधू, हळूहळू वाहणारा वारा, त्याला हळू येणारा सुगंध, फुलांचा सुगंध, त्याच्यानंतर कोकिळाचा कलरव, अशा प्रकारच्या सगळ्या ज्या गोष्टी घडतात त्या सर्व जिथे गीतेचे व्याख्यान सुरू असते, जिथे गीतेचे निरूपण सुरू असते, जिथे ज्ञानेश्वरीवर निरूपण सुरू असते, या ठिकाणी सगळं घडत असते. आणि असं घडवून आणणारा मला खूप आवडतो असं देव इथे आवर्जून सांगत आहे. इथे 69वा श्लोक संपतो. आज 69वा श्लोक संपून आपण इथे थांबणार आणि उद्या 70व्या श्लोकापासून पुढचं निरूपण आपण घेऊया.
पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय.